स्नेहाची सृष्टी हे असे नेणी जे दृष्टी हरीची वाणू जे अमृताची वतली की प्रेमची पिवणी मातली म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघो नेणे हे बहु जे जे जलपिजेल तेथे कथेसी फाकू होईल तरी ते स्नेह रूपा न येल बोलवरी म्हणून विसुरा काय येणे तो ईश्वरू कवळावा कवणे जो आपुले मान नेणे आपणची तरी मागील धुनिया तू मज गमला सावियाची मोहितू जे बलात्कार असे म्हणे तू परिस बापा अर्जुना जेणे जेणे भेदे तुझे का चित्त बेधे तैसे तैसे विनोदे निरुपिजेल तो काही सया नाव योगू तयाचा कवण उपयोगू अथवा अधिकार प्रसंगू कवणा येथ ऐसे जे जे काही उक्त असे इये ठाई ते आघोळीची पाही सांगेना आता तू चित्त देवोनी अवधारी ऐसे म्हणोनी श्रीहरी बोलू जेल ते पुढारी कथा आहे श्री कृष्ण अर्जुनासी संगू न सांडोनी सांगेल योगू तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्ती दासू।
पाचवा अध्याय शेवटचा श्लोक याच्यातलं कोणते नाही वापरायचे तुम्ही हे बंद आहेत ना काढायचं तुम्हाला रेकॉर्डिंग करता तरी बरं वंदे गुरुणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज स्वामी माधवनाथ महाराज जय 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 रघुवीर हरि हरि केवळ श्रवणावर आधारित असं आपलं हे कार्य आहे या ठिकाणी बाकी काहीही नाही कोणतंही कर्मकांड नाही पूजा अर्चा संबंधित कर्मकांड असं इथं काहीही नाही प्रसाद भोजन नाहीत असं असल्यामुळं श्रवण अधिकाधिक चांगल्या पद्धतीने सर्वांचं कसं होईल याच्याकरता तुम्ही मंडळी कायम झटत असता हे जे नवीन नवीन माईक आणि सोयी ज्या आहेत तर त्या सोयी जर पाहिलं आता मी एखाद्या व्यक्तीशी बोलतो तितका आवाजावर स्वरयंत्रावर ताण न पडता बोलत आहे आणि तुम्ही इतके चांगल्या रीतीने ऐकता आहात आपल्या सगळ्या केंद्रात अशी व्यवस्था या मंडळींनी केलेली आहे हे जर पाहिलं तर मला थोडं अस्वस्थ व्हायला होतं अशा करता की स्वामीजींच्या व्हिडिओ कॅसेट आता आपण त्याच्या सीडी देखील करणार आहोत आपल्याला काही चांगली प्रवचन स्वामीजींची आपल्याला उपलब्ध हळूहळू करून जेणेकरून माधवनाथ कशा रीतीने बोलत असत हे आपल्या सगळ्यांना संग्रह घरी घरी आपल्याला ते मिळेल। तेव्हा लक्षात येतं की स्वामीजींच्या मानेच्या तिथल्या शिरा कशा ताडल्या जात ते बोलत होते। त्यांचं वय ज्या तळमळीने ते बोलत असत ते जर लक्षात घेतलं तर अशा प्रकारची तुमच्यासारखी मंडळी तेव्हा जर कार्यरत असती तर अजून कितीतरी उपकार झाला असता असं वाटतं। अर्थात हे तंत्रज्ञानाचं देखील थोडस याच्यात सहभाग आहे। आता जे सहज त्यांनी बोलणं आणि ऐकणं होत आहे त्याच्यामध्ये तरी देखील कितीतरी गोष्टी अशा होत्या की फीडबॅक येतो त्यांच्या मागं स्पीकर आहे त्यामुळे आवाज कमी ठेवावा लागतो आणि तो नीट पोचत नाही म्हणून त्यांना स्वतःचा आवाज वाढवून बोलायला लागतो असं झालं। उदाहरणार्थ माझ्या अपार्टमेंटला स्वामीजी जिथं बसायचे म्हणजे आता मी जिथं बसतो त्याच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यात तिरका स्पीकर होता त्याचा आवाज सहजच ते बोलायचे त्या माउथपीसमध्ये यायचा आणि शिट्टी यायची किंवा घुमायचा आवाज। नंतर असं लक्षात आलं की तो जर बाजूला घातला तर लोकांना ऐकू येईल पण माउथपीसमधून जाणार नाही पण या कारणाकरता आवाज एका विशिष्ट मर्यादेपेक्षा मोठा ठेवता येत नसे आणि त्यांना मोठ्यांदा बोलायला लागत असे। वंदे गुरुनाम चरणारविंदे संदर्शितस जनसेये चांगलिका संसार पुंडलीक वरदे श्री ज्ञानेश भक्ती पाहत असताना चौथ्या अध्यायात आपण प्रवेश करणार आहोत। चौथ्या अध्यायाची जी प्रस्तावना लिहिली ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यात अर्जुनाचे आणि भगवंतांचे संबंध अशा प्रकारचा विषय आला। सहाव्या ओवीपासून ते पंधराव्या ओवीपर्यंत एकूण 1 ते 15 ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी प्रस्तावने दाखल लिहिल्या। त्याच्यात 6व्या ओवीपासून ते 15व्या ओवीपर्यंतच्या ओव्या या सख्य भक्तीच्या आहेत। सुरुवातीच्या जर पहिल्या 5 ओव्या पाहायच्या झाल्या तर त्या अशा आहेत। आजी श्रवणेंद्रिया पाहले जे येणे गीता निधान देखले आता स्वप्नची हे तुकले साचा सरीसे आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्त राजू कीर्ती परिसरतासे जैसा पंचमालापू सुगंधू की परिमळू सुस्वादू तैसा भला जाहला विनोदू कथेचा ये कैसी आदोईक दैवाची जे गंगा जोडली अमृताची, हो का जप तपे श्रोतयांची फळाली, आता इंद्रिय जात आघवे तीही श्रवणाचे घर रिघावे, मग संवाद सुख भोगावे गीता कहे। या पाच ओव्या आहेत, या पाच ओव्या सुरुवातीच्या आता मी वाचल्या त्या। जेव्हा मी श्रवण भक्ती पासून सुरुवात केली या विषयाला, त्याला आता किती काळ लोटला कोण जाणे, अनादिकाल बहुतेक झाला। तेव्हा या पाच ओव्यांवर मी निरूपण केलेलं होतं आणि सहाव्या अध्यायापासून पुढच्या ज्या ओव्या आहेत त्या सख्य भक्तीच्या आहेत असं म्हणून तेव्हा मी ठेवून दिलेल्या होत्या। एखाद्या शास्त्री पंडितांच्या ग्रंथामध्ये असा उल्लेख करून मग कंसात जसं लिहितात की याच्यावरचं विवरण आम्ही मागेच केलेलं होतं, ते आपण पृष्ठ क्रमांक अमुक अमुक वर पाहावं तसं मी तुम्हाला म्हणतो, म्हणजे मग त्या ओव्यांमध्ये आपला परत वेळ जाणार नाही, कारण त्या ओव्या देखील आता वाचलेल्या इतक्या सुंदर आहेत की त्याच्यामध्ये आपला निम्मा वेळ देखील जाईल। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता इंद्रिय जात आघवे तीही श्रवणाचे घर रिघावे, मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे। आता हा अतिसो अतिप्रसंगे सांडूनी कथाची ते सांगे, जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते। गीतेत एक वैशिष्ट्य असं आहे, ज्ञानेश्वरीत एक वैशिष्ट्य असं आहे की ज्ञानेश्वर महाराज मोठ्या उत्साहाने एक विषय सांगायला सुरुवात करतात। जी भगवद्गीता श्रीकृष्णांच्या मुखातून ऐकायला मिळते आहे त्याच्याविषयी मोठा आभार त्यांच्या मनामध्ये असतो आणि त्याच्यावर निरूपण करता येत आहे म्हणून देखील मोठी कृतज्ञता त्यांच्या अंतःकरणात असते। निरूपण करताना देखील त्यांना असं जाणवतं की केवढी मोठी गोष्ट घडते आहे। खरं म्हणजे स्वप्नासारखी गोष्ट, पण सत्यात येते आहे। जगजेठी भगवान श्रीकृष्ण बोलताहेत आणि कानाने ऐकता येते ही केवढी असामान्य गोष्ट आहे। गीतारूपी निधान अशा अंगानी आपल्या हातात येत आहे, हे खरं म्हणजे स्वप्न, स्वप्नासारखं, पण तुकले साचा सरीसे, पण सत्यात उतरलं। या ग्रंथामध्ये आधीच विवेक सांगितलेला आहे, आत्मानात्म विवेक। आणि आत्मानात्म विवेक सांगणारा वक्ता श्रीकृष्ण जगजेठी आणि ऐकणारा भक्तराज अर्जुन किरीटी। जसा पंचमालापू हा विशिष्ट शब्द आहे, पंचम स्वरात गाणारा कोकीळ, पण तो गात असताना त्याच्या गाण्याबरोबर सुगंध देखील यावा ही ज्ञानेश्वर महाराजांची कल्पना। कोकीळ ओरडताना तर आपण पाहतो, कोकीळ ओरडतो म्हणून त्रस्त झालेले लोक आहेत। कुणी जाल का सांगाल का सुचवाल का त्या कोकिळा, रात्री तरी गाऊ नको। आधीच पासून ओरडायला सुरुवात करतोस असं त्या कोकिळाला म्हणणारे लोक ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। पंचमालापू तर आहे आणि त्याच्या आलापाबरोबर सुगंध येतो आहे की परिमळू आणि सुस्वादू, किंवा परिमळ येतो आहे आणि त्याच्याबरोबर स्वाद देखील त्या परिमळाबरोबर चाखायला मिळतो आहे। आपल्याला एकच विषय माहिती आहे, एका विषयाबरोबर दुसराही विषय ही कल्पना आपल्याला माहीत नाही. जसं कोकीळ गातो आहे पण गात असताना सुगंध देखील येतो आहे हे आपल्याला माहीत नाही, इथपर्यंत आपली विचारशक्ती पोचलेली नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी लक्षात आणून द्यावं किंवा असं व्हावं की परिमळ यावा आणि त्याच्याबरोबर स्वाद देखील गोडी देखील चाखायला मिळावी. तैसा भला जाहला विनोदू कथेचा ये, या कथेचा मोठा आनंदाचा सोहळा तशा प्रकारचा झालेला आहे. ज्ञानेश्वर महाराज भारावून गेलेत गीतेमुळे. गीता सांगताना, गीता ऐकताना आणि त्यांना असं वाटतं आहे की कोणतं दैव होतं कोण जाणे. दैवाची मोठी करामत कैसी आगळीक दैवाची, जे गंगा जोडली अमृताची. अमृताची गंगा ही देखील कल्पना ज्ञानेश्वरीतच सापडायची. अमृताचा सागर आपण म्हणू पण गंगेचं जे पावित्र्य आहे ते समुद्राच्या ठिकाणी देखील आहे की नाही आपल्या श्रद्धेप्रमाणे गंगेचं पावित्र्य, तर ती गंगा अमृताची असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. दैवाची आगळी करामत अशी की अमृताची गंगा जोडली, अमृताची गंगा प्राप्त झाली. हो का जपतपे श्रोतयांची फळा आली, किंवा श्रोत्यांनी काय जो जप केला असेल, पुण्य मिळवलं असेल, जे काही तप केलं असेल पुण्य मिळवलं असेल, भगवंतांचं बोलणं कानावर आलं गीतेच्या रूपाने. अमृताची गंगा प्राप्त झाली, श्रोत्यांची जप तप जणू फळाला आली. आता इंद्रिय जात आघवे तिही श्रवणाचे घर रिघावे. सगळ्या इंद्रिय जातांना मी आवाहन करतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सर्व इंद्रिय जातांनी आता श्रवणाच्या घरात येऊन थांबावं. श्रवणाच्या ठिकाणी एकवटावं, बाकीच्या इंद्रियांनी आता आपापली कामं सोडून द्यावी, नको करायला. श्रवण करता आहात तेव्हा श्रवण करत असताना सर्व इंद्रिय श्रवणाच्या ठिकाणी आणून ठेवणं हा अभ्यास आहे. नाहीतर समर्थ म्हणतात विषयी लोक श्रवणास येती ते बायकांकडे पाहती, चोरटे लोक घेऊन जाती पादरक्षा. जो ज्या पद्धतीने श्रवणाला येतो त्या पद्धतीने त्याचं विचारचक्र चालू असतं. सगळी इंद्रिय श्रवणाच्या घरी आणून ठेवा असं ज्ञानेश्वर महाराज आवाहन करतायत. मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे, मग गीताख्य गीतेमध्ये सांगितलं गेलेलं असं संवाद सुख मग तुम्ही उपभोगावं. या पाच ओव्यांवरचं निरूपण मी आधी केलेलं होतं असं मी तुम्हाला सांगतोय. पूर्वी जेव्हा श्रवण याच्यावर मी निरूपण केली तेव्हा पण वैशिष्ट्य असं की इतकी उत्साहानी ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवात केली आणि निवृत्तीनाथांनी त्यांना थांबवलं असा हा प्रसंग आहे. ज्ञानेश्वर महाराजांना थांबवायला लागलं निवृत्तीनाथांना, नाहीतर आपलं किती भाग्य आपण गीता ऐकतो आहोत याच्यावर अजून 50 ओव्या एखाद्या वेळेला ज्ञानेश्वर महाराज सांगतील म्हणून निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या उत्साहाला आवर घातला तो प्रसंग इथं आहे. पण एका ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलाय, हा अतिसो अति प्रसंगे सांडूनी कथाचित सांगे समोर बसलेले होते आणि ज्ञानेश्वर महाराजांनी चौथ्या अध्यायाची प्रस्तावना करायला सुरुवात केली असेल आणि अशा प्रकारे वर्णन करत असताना निवृत्तीनाथांनी समोरून त्यांना थांबवलं. पण ते थांबवल्याबरोबर त्या प्रसंगाची देखील ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी करून टाकली. निवृत्तीनाथांच्या मुखातले शब्द जसेच्या तसे लिहून टाकले. हा अतिसो अति प्रसंगे सांडूनी कथाचित सांगे जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते असं निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांना म्हणाले की असो आता हे तू जे वर्णन करतो आहेस ते आता पुरे झालं. हा थोडासा अतिप्रसंग होतो आहे, जास्त वर्णन तू करतो आहेस. आमची उत्कंठा कथेच्या ठिकाणी आहे आणि तू कथा किती सुंदर आहेस आहे याचंच वर्णन करत बसलायस, ती कथा तर ऐकव असं निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात. कशावरून निवृत्तीनाथ म्हणतात? इथं तर काही लिहिलेलं नाही, पण ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगत असताना मध्येच थांबून इंटरप्ट करून त्यांचं बोलणं, त्यांना सूचना देणं हे श्रोत्यांमध्ये त्यांच्या सद्गुरूंशिवाय कोण करू शकत होतं म्हणून हे निवृत्तीनाथ बोलतायत. ज्ञानेश्वर महाराजांचं एक स्वभाव वैशिष्ट्य आणि प्रेमळ असा स्वभाव जसा लक्षात येतो तसं निवृत्तीनाथांची घनगंभीर शांत अशी व्यक्तिमत्वाची स्थिती देखील लक्षात येते. मधून अधून निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना जेव्हा जेव्हा ते असे पुढे जायला लागले तेव्हा थांबवलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की आता हे बास आता तू कथा काय आहे ते सांग, तसा प्रसंग इथं आला. हा अतिसो अति प्रसंगे सांडूनी कथाची ते सांगे जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते. असं थांबवल्यानंतर देखील ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे 10 ओव्या सांगितल्या, पण त्या 10 ओव्या सांगत असताना असं भान ठेवलं की संजय धृतराष्ट्राला काय सांगतोय हे सांगण्याच्या निमित्ताने प्रारंभ केला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सद्गुरूंची आज्ञा प्रमाण धरून लगेच कथेवर यायचं म्हणून ते वेळी संजयो राया ते म्हणे, म्हणजे झालं कथा सांगायला सुरुवात झाली. ते वेळी संजयो राया ते म्हणे अर्जुन अधिष्ठिला दैव गुणे, आणि आता अर्जुन आणि श्रीकृष्णांचे संबंध सांगायला सुरुवात केली म्हणून आपण सत्य भक्तीच्या अंतर्गत ते पाहतो आहोत. ते वेळी संजयो राया ते म्हणे अर्जुन अधिष्ठिला दैव गुणे, जे अतिप्रीती नारायणे बोलतो असे. संजय धृतराष्ट्राला सांगतो आहे की अर्जुनाच्या ठिकाणी दैवी गुणसंपदा वास करते आहे. भगवत भक्ती ही दैवी गुणसंपदेमुळे येते, सात्विकता ही दैवी गुणसंपदेमुळे येते. धृतराष्ट्राला ही कथा ऐकून काही फरक पडत नव्हता, पण संजय धृतराष्ट्राला सांगत होता, सांगतो आहे असं ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना सांगतात. अर्जुन अधिष्ठिला दैव गुणे, जे ते वेळी थोडं बोलतो म्हणजे कळेल काय काय होते नाही का. चांगलंय मात्र हे युनिट.
ते वेळी संजयो रायाते म्हणे, अर्जुन अधिष्ठिला दैव गुणे जे अतिप्रीती नारायणे बोलतो असे. अर्जुन दैव गुणांनी युक्त आहे असं असल्यामुळं अर्जुनाचा आणि नारायणाचा, श्री नारायणाचा अतिप्रीतीनी संवाद घडतो आहे. अर्जुनालाही औत्सुक्य आहे आणि श्रीकृष्णांना देखील बोलण्यात औत्सुक्य आहे. दोघांनाही खूप प्रीती आहे, दोघांनाही खूप प्रेम आहे या संवादामध्ये. जे न संगेची पितया वसुदेवासी, जे न संगेची माते देवकीसी, जे न संगेची बंधू बळी भद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी बोलत. आपल्या पित्यांना देखील आपल्यापाशी अशा प्रकारचं ज्ञान आहे याचा ज्यांनी कधी थांग पत्ता लागू दिला नाही. जे ज्ञान देवकीला आपल्या मातेला कधीही सांगितलं नाही. भगवंतांच्या दोन माता, त्यांच्या भाग्याच्या बाबत तुलना करण्याचा मोह मला अजिबात होत नाही. देवकी जास्त भाग्यवान की यशोदा जास्त भाग्यवान याची तुलना करण्याचा मोह होत नाही. दोघीही आपल्या आपल्या परीने भाग्यवानच होत्या. देवकीने जन्म दिला आणि नंतर भगवंतांच्या वयाच्या 14-15 वर्षांच्या पुढं भगवंतांच्या बरोबर देवकी अखंड राहील. आणि अगदी अर्भक असल्यापासून यशोदेला संगोपन करण्याचं भाग्य लाभलं. एक मात्र खरं की देवकीला आपल्या परमात्मतेविषयी भगवंतांनी कधी पत्ता लागू दिला नाही. यशोदेला मात्र हे सुख थोडं बहुत निश्चित मिळाल. पुढे येतीलच एखाद वेळेला त्याहूया या सत्य भक्तीत येतील की नाही मला आता लक्षात येत नाहीये. मागा बाळपणी येणे श्रीपती, जई एक वेळ खादली होती माती. तई कोपोनिया हाती यशोदा धरिला. मग भेणे भेणे तिये मुखासी झाडा द्यावयाचे निमिषे, 14 भुवने सावकाशे दाविले तिये. गालावर चापट्या मारून आ करायला सांगितलं रागावून. तेव्हा आ केल्यानंतर ती आश्चर्यचकित झाली. एक छोटं विश्वरूप दर्शन. याच्या मुखामध्ये यशोदेला दिसला. जेन संगेची पितया वसुदेवासी, जेन संगेची माते देवकीसी, जेन संगेची बंधू बळीभद्रासी, जो त्यांच्याबरोबर लीला सहचर म्हणून बंधू म्हणून आलेला होता, बरोबरीनी त्यांनी पराक्रम केले, बरोबरीनी खेळ खेळले, यांच्या प्रत्येक कृतीला ज्यांचा पाठिंबा होता, कंसादींचा जेव्हा श्रीकृष्णांनी वध केला तेव्हा बळीभद्र देखील, बलराम देखील, त्यांनीही कंसाचे काही सहकारी मारलेले होते. आपलं जे राज्य होतं त्या राज्याच्या प्रमुख सल्लागारपदी बळीभद्र नेमलेले होते आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे सगळं चालावं अशी व्यवस्था केलेली होती. गाढ विश्वास होता. पण नाही वसुदेवाला, नाही देवकीला, नाही बंधू बळीभद्राला जे सांगितलं ते गुह्य अर्जुनेशी बोलत, ते गुह्य अर्जुनापाशी भगवंत बोलले. देवी लक्ष्मी येवढी जवळीक, जी शांताकारम भुजग शयनम पद्मनाभम सुरेशम, अशा शांताकार शेषशाही पहुडलेल्या अशा देवाची सतत सेवा करत राहिली. पत्नी म्हणून अशा लक्ष्मी इतकी जवळी कोणाची, तरी तेही न देखे या प्रेमाचे सुख आजी कृष्णसेहाचे, कृष्ण स्नेहाचे बिक यातेची आधी, कृष्ण कृष्णाच्या स्नेह स्नेहरूपी कृष्णाचं पीक हे याच्याकरताच जणू निर्माण झालेलं आहे, अर्जुनाकरताच निर्माण झालेलं आहे. सनकादिकांची या आशा वाढी नल्या होती या कीर बहु असा, सनकादिक देखील आशेला लागलेले होते आणि त्यांच्या आशा फार वाढीला लागलेल्या होत्या. त्यांच्यासारखे तपस्वी कोण असतील? सनकादिक म्हणजे सनत कुमार सनकस्स नंदनहा सनातनेभ्या सुरी पिंगल, हे जे सनक सनकादी सनत कुमार सनक सनंदन अशा प्रकारचे मोठे मोठे ऋषी यांनी इतके इतके पवित्र झाले की जणू दुसरे विष्णू इंद्र देखील मार्गदर्शनाकरता येईल असे, नारदादी ऋषी देखील ज्यांना मानतील असे. त्यामुळे त्यांच्या पुण्याच्या जोरावर त्यांच्या आशा फार पल्लवित झालेल्या होत्या. सनक सनतकुमार यांना आपल्या आपल्या परीने अतिसंतुष्टता जरी मिळाली, व्यापक आत्मबोध त्यांना जरी प्राप्त झाला, तरी देखील तरी त्याही येणे माने यशा येतीची ना. पण याला जे अर्जुनाला जे यश मिळालं स्वतः भगवंत सांगतायत, वेद देखील याचे सुषुप्तीमध्ये निश्वसित त्याच्यातून वेद निर्माण झाले, श्वासोच्छ्वासातून जे ज्ञान बाहेर पडलं ते जिथे वेद आहेत तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादाला त्यांनी प्रत्यक्ष ही गोष्ट सांगावी जी सनकादिकांना ही सांगितली नाही. या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसत असे निरुपम. कैसे पार्थेये येणे सर्वोत्तम पुण्य केले. ज्ञानेश्वर महाराजांच्या भावना या संवादाबद्दल किती उत्कट होत्या. आधी हे श्रवण करायला मिळतंय याच्याविषयी कशा होत्या आणि भगवंत ज्याच्याशी बोलताहेत त्या अर्जुनाविषयी त्यांनी काय पुण्य केलं कोण जाणे अशा प्रकारच्या होत्या आणि तशा होव्या ते लिहितायत. या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसत असे निरुपम. या प्रेमाला उपमा नाही. कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. होका जयाची या प्रीती अमूर्त हा आला व्यक्ती ज्या अर्जुनाच्या प्रेमाकरता हा अमूर्त खरा. पण हा व्यक्त दशेला आला. मूर्तीमध्ये न सापडणारा आत्मचैतन्याचा व्यापक सर्वंकष आणि कधीही न संपणारा हुंकार असणारा असा हा त्याच भावासकट अवतार घेऊन येतो देह घेऊन येतो याच्या प्रेमासाठी. कारण याच्या जन्माला येण्याचं याच्या अवतार घेण्याचं सगळ्यात मोठं सार्थक या संवादामध्ये दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय निमित्त करून पार्थाते दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय यांनी अनेक प्रकारच्या लीला केल्या. पण भगवद्गीता ही त्याची लीला अप्रतिम आहे आणि त्याकरता जो कारण झाला तो अर्जुन किती भाग्यवान. होका जयाची या प्रीती अमूर्त हा आला व्यक्ती मज एकवंकी याची स्थिती आवडतू असे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मला याची एकवंकी स्थिती जी आहे एकनिष्ठतेची स्थिती ही मला फार भावून गेली मला फार आवडते. मी जर कशाकडे आकर्षित झालो तर अर्जुनाची भगवंतांच्या ठिकाणी असणारी एकनिष्ठ भक्ती. एरवी हा योगी या नाडळे माहितीये. ज्ञानेश्वर महाराजांनाही माहिती की हा योग्यांना सापडणारा नाही. वेदार्थासी नाकळे आणि वेदांचे जे अर्थ त्याच्यामध्ये हा परिपूर्णपणाने बसणारा नाही. जेथ ध्यानाचेही डोळे पावती ना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कारण ध्यानाचे डोळे निर्गुणाला प्राप्त करतात. ध्यानाचे डोळे परमात्म सुखाशी एकरूपता घडवतात. ध्यानाचे डोळे अर्जुनाला जसं भाग्य लाभलं तशी संगत देत नाहीत. ते अंतिम निर्गुण परमात्म्याचं समाधान देतील. मग ते सनकादिकांनाही मिळालेलंच आहे. याला जे समाधान मिळालं याला जे सुख मिळालं ते सुख अप्रतिम असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तो हा निजस्वरूप अनादि निष्कंप तो हा नेहमीच स्वतःच्या स्वरूपामध्ये रमणारा, म्हटलं तर जगत व्यवहार त्यांनी केले पण स्वरूपातून निजस्वरूपामध्ये राहूनच जगत व्यवहार केले. जगत व्यवहार करण्यासाठी थोडा देखील तो जगतामध्ये जो आला नाही असा, निजस्वरूपाच्या ठिकाणी चांगला ठाय ठिकेट ठाण मांडून बसलेला असा, अनादि ज्याचा आदी नाही असा, ज्याचा आरंभ नाही असा, तो आरंभापासून होताच किंवा त्याला आरंभच नाही, तो नव्हता अशी कधी वेळच नाही, तो उत्पन्न झाला असं कधीच सांगता येत नाही, तो अनुत्पन्नच आहे, तो आहेच आहे. तो हा निजस्वरूप अनादि निष्कंप आणि अनेक व्यवहारामध्ये मन कंपित होतं, चित्त कंपित होतं, बुद्धी कापते, इंद्रिय तर कापतातच कापतात, अंतःकरणामध्ये देखील भीतीची भावना, वेगवेगळ्या भावनेने अंतःकरण देखील कंपित होतं, आत्मस्वरूप कंपित होत नाही. असा आणि कायम आत्मस्वरूपात रममाण असलेला, म्हणून वेगवेगळ्या प्रसंगामध्ये देखील कधीच कंप न पावणारा, आत्मस्थितीमध्येच राहणारा म्हणून कंपित न पावणारा असा परी कवणे माने सकृप जाहला आहे. पण हा अशा एवं गुण विशिष्ट असणारा हा सकृप झालेला आहे आणि केवढ्या मोठ्या प्रमाणात सकृप झालेला आहे. परी या शब्दाची गंमत अशी आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असे गुण असताना, एवं गुण विशिष्ट असताना देखील हा सकृप झाला. सकृप झाला हा निजस्वरूपातच राहणारा पण कृपावान झाला. हा निष्कंप आहे, हा कधी कंप पावत नाही, पण कृपा करण्याचा भाव याच्या ठिकाणी आला. परी कृपा करणं देखील कंप असू शकतो, कृपेचा भाव देखील कंपित झाल्यामुळे होऊ शकतो, पण हा कंपित न होता सकृप झाला. हा मूळतः स्वभावतः निष्कंप असताना हा कंपित झाला कृपेच्या भावनेनी, पण हा मुळात निष्कंपच आहे. कोणत्या प्रकारे हा सकृप झाला कोण जाणे, जर अशी याची लक्षणं असतील तर हा सकृप झाला याला म्हणायचं तरी काय असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हा योग्यांना नाही प्राप्त होत. योग्यांना प्राप्त होत नाही म्हणजे हा जसा आता आमच्या समोर आहे तसा योग्यांना प्राप्त होत नाही, योग्यांना प्राप्त होत नाही असं ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचं नाहीये. याच्यावरून कीर्तनकार श्लेष काढतात तसं नाहीये. योगी त्याच्या स्वरूपाला प्राप्त होतात, योग्यांना त्याचा निर्विषय आनंद प्राप्त होतो, योगी त्याच्या स्वरूपाशी तन्मय होऊ शकतात, पण स्वरूपाशी तन्मय होत असताना स्वतःच्या देहालाही त्यांना विसरावं लागतं, तेव्हाच ते त्याच्या स्वरूपाशी तन्मयता पावतात. अर्जुनाचं असं काही घडलेलं नसताना अर्जुनाला हे सुख मिळत आहे, म्हणून योग्यांना न मिळणारं सुख अर्जुनाला मिळत आहे. वेदार्थासी नाकळे, वेदाच्या अर्थाला हा समजत नाही, पण वेदाच्या अर्थाला समजत समजत ज्ञान होतं याच्याविषयी ज्ञानेश्वर महाराजांना शंका नाहीये. वेद हे काही त्याज्य नाहीयेत. जो ज्ञानी महापुरुष असतो तो ज्ञानी महापुरुष त्याच्या ज्ञानाच्या भूमिकेतून जे बोलतो तर ते वेदामध्ये जमा होतं. जसं स्वामीजी प्रवचन करत असत, अनुभवून प्रवचन करत असत, त्यांचे शब्द हे ज्ञान नाहीयेत, ज्ञान त्यांच्या अंतःकरणातून शब्दाच्या अंगानी बाहेर पडत होतं. ज्ञानाचा साठा एका ठिकाणी असतो आणि शब्द हे तुमच्यापर्यंत येतात, मग ते छापलेही जाऊ शकतात. आणि केवळ ते शब्द वाचून त्यांच्या अंतरस्थितीपर्यंत पोहोचता येईलच असं नाही. पण पोचता येतं देखील. म्हणून तर शब्द चालवला ना. शब्द हे बहुसार उपकाराची राशी, तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून चालविला मागे येतील त्यासी. शब्द उपकार करतो म्हणून मी तो चालवतो. मागोनी आली वाट सिद्ध ओळींची तैसी, असं करता करता मी सिद्ध झालो आणि सिद्ध ओळी माझ्या मागं यायला लागल्या. मागोनी आली वाट सिद्ध ओळींची तैसी, तरले तरतीगा आणि कही विश्वासी. याच्यावर विश्वास ठेवून आतापर्यंत तरले तरले तरतीगा आणि तरतील देखील. सहज मी आंधळागा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे. ज्ञानेश्वर महाराजांना हे माहीत नाहीये असं नाहीये, पण ज्ञानेश्वर महाराज तरीही सांगतायत की हा वेदार्थाला संपूर्णपणाने जाणता येत नाही, कारण वेदार्थ देखील पेनल्टीमेट आहे, अल्टीमेट नाही. ज्यांच्या बाबतीत ते अल्टीमेट होतं त्यांचे शब्द आहेत तुमच्यापर्यंत येईपर्यंत, आणि तुम्ही तुमच्या मनानी तुमच्या प्रकृतीतून तुमच्या बुद्धीतून त्याचं ग्रहण करेपर्यंत ते कितीतरी डायल्यूट होतात. म्हणून वेदार्थांना हे समजत नाहीत असं म्हटलेलं आहे. दोन वेदार्थ जाणणारे श्रीधर स्वामी आणि स्वरूपानंद यांची भेट झाली, ते जे ज्ञानाचं बोलणं करतील तर त्या ज्ञानाच्या बोलण्यात ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर होणंच आहे, मग काही अडचण नाहीये. अडचण आहे आपल्या करता की जे हे शब्द वाचून आम्ही ज्ञानी होऊ अशी अपेक्षा धरतात त्यांच्या करता. कशा प्रकारचं ज्ञान वेद द्यायला समर्थ नाहीत. आणि हा जो वेदार्थ आहे, हा वेदार्थ ज्याच्या बाबत प्रतिपादन करतो तो स्वतः अर्जुनाशी संबंधित आहे, अर्जुनाशी बोलतो आहे. जेथ ध्यानाचेही डोळे पावती ना, योगासारखाच याचाही अर्थ घ्यायचा. ध्यानाचे डोळे प्राप्त करतात तेव्हा एकरूपता देतात. प्राप्त पुरुषाचा जर संग मिळाला तर त्याच्यासारखं भाग्य नाही, त्याच्यासारखं भाग्य नाही. कारण ध्यान देखील, ध्यानावर देखील शिक्कामोर्तब तेच करू शकतात. ध्यानात देखील शिष्य म्हणत असतो की आता जरा बरं चाललंय, काहीतरी पाठीकडून वर जाते असं वाटतंय, इथं असं फिरल्यासारखं होत आहे. थोडं थोडं ते मिळाल्यासारखं वाटतंय. आणि सद्गुरु म्हणत असतात, ज्ञाता म्हणत असतो की इथं थांबून चालणार नाही, याच्याही पुढे जायला पाहिजे. जर ज्ञाता भेटला तर ज्ञात्याच्या संगतीत केलेली उपासना प्रतिफळते. त्याच्या संगतीत उपासना करावी, त्याच्या संगतीत नाम घ्यावं, त्याच्या संगतीत ध्यान करावं. आणि असं ध्यान करून जे प्राप्त होईल ते तिथं तूही नसशील आणि तोही नसेल अशी एकरूपत्वाची स्थिती असेल. तिथं उघड परब्रह्म अर्जुनाबरोबर बोलत चालत आहे आणि अर्जुनाला त्याची जाणीव आहे. हे सुख कितीही म्हटलं तरी वेगळंच आहे, कारण हे इंद्रियांना देखील घेता येतं. स्वामीजी बोलतात तेव्हा मन सुखावतं, त्यांचा स्पर्श होतो तेव्हा आपण सुखावतो, त्यांना पाहिलं की आपल्याला बरं वाटतं, इंद्रियांना देखील सुख आहे, ते सुख अर्जुनाला मिळत आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात। तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप, अशा प्रकारचा निज स्वरूप अनादि कंपरहित परी आणि हा निष्कंप असताना देखील कवणे माने सकृप जाहला आहे, याची कृपा ही याचं कंपित होणं समजायचं का? हा स्वभावताच निष्कंप आहे तरी देखील हा कृपा करताना दिसत आहे असं ज्ञानेश्वर महाराज। हा त्रैलोक्य पटाची घडी आकाराची पैल थडी कैसा याची आवडी आवरला असे, हा जर कुठं आहे असं पाहायचं झालं तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक तुम्हाला जर डोळ्यांनी पाहायचं झालं तर केवळ पृथ्वीच तो आहे असं नाही, तर पृथ्वी तो आहे, चंद्र तो आहे, सूर्य तो आहे, ग्रह तो आहे, तारांगण तो आहे, नक्षत्र तो आहे, सर्व विश्व तो आहे। हा त्रैलोक्यपटाची घडी वस्त्र असतं की नाही घडीत असलेलं, आणि दुकानदार तुमच्या समोर असं उलगडतो, असं उलगडल्यानंतर कसं दिसतं, केवढं मोठं होतं ते, तसा हा आहे। याचं मान, याचं प्रमाण सांगताच येत नाही एवढं याचं अमूप अमाप असा हा आहे, याला मापच नाही। आकाराची पैल थडी जे जे म्हणून आकार आहेत त्या आकारांच्या पलीकडे असणारा असा हा आहे। पण ज्ञानेश्वर महाराज आश्चर्य करतात, कैसा याची आवडी आवरला असे, असा हा त्रैलोक्य पट पसरलेला सगळ्या विश्वामध्ये भरून राहिलेला, पण त्याचीच घडी करावी आता, आवरून घ्यावा त्याचा आकार, मूर्तिमंत परमात्मा परब्रह्म आवरून घ्यावा। पूर्वी म्हणत असत की नाही आपल्या लहानपणी आम्ही शिकलो की रेशीम ढाक्याला तयार होत असे आणि काड्यापेटीच्या काय काड्यापेटीमध्ये त्याची सगळं घडी बसत असे असं शिकवायचे। एवढं मोठं 6 वार 5 वार किंवा 9 वार असणारं कापड काड्यापेटीच्या पेटीत बसत असे असं शिकलो। एक मार्क मिळवला बरोबर लिहिल्यावर बसत असणार, खूप कलम असणार, पण तो बसत असेल का म्हटल्यावर आपल्याला आश्चर्याने हसू जसं यावं तसं ज्ञानेश्वर महाराजांना वाटतंय की एवढा मोठा आणि कृष्ण रूपात बसला, अनंत कोटी ब्रह्मांड नायक असणारा कृष्ण रूपामध्ये बसला। जयंतराव नारळीकरांचं एक भाषण स्वामीजी सांगत असत ते असं सांगत असत की आपला सूर्य ज्या आकाशगंगेचा घटक आहे त्या आकाशगंगेमध्ये 100,000 crores एवढ्या सोलर सिस्टीम्स आहेत, 100,000 crores एवढ्या सोलर सिस्टीम आपण ज्या आकाशगंगेमध्ये आहोत, सूर्य आपला आणि पृथ्वी त्या आकाशगंगेमध्ये, आणि अशा आकाशगंगा अगणित आहेत असं ते, म्हणून ते एका भाषणात असं म्हणाले की अनंत कोटी ब्रह्मांड नायक हेच त्याच्याबद्दल म्हणणं खरं, विश्वाबद्दल म्हणणं खरं, ते परमात्मा परमेश्वर मानत नाहीत पण ते म्हणतात अनंत कोटी ब्रह्मांड असं जे म्हटलेलं आहे हे शब्द खरे असं ते म्हणाले। असा अनंत कोटी ब्रह्मांड हे ज्याचं स्वरूप दृश्य स्वरूपाने पाहायचं झालं तर आपल्या सकट सर्वत्र, तर तो मूर्तिमंत बोधासकट कृष्ण म्हणून याच्या समोर अवतरला। कैसा याची आवडी आवरला असे, त्यांनी आपल्या स्वतःला आवरून कृष्ण या रूपात कसं प्रगट केलं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। आणि इथं हे वर्णन संपलं। जेव्हा निवृत्तीनाथ म्हणाले की हा अतिसो अतिप्रसंगे सांडूनी कथाचित सांगे, तरी देखील ज्या भावात ज्ञानेश्वर महाराज सांगत होते त्या भावातून त्यांना कथा सांगण्यासाठी पुढे अजून 5-10 ओव्या लिहायला लागल्या। सुरुवात मात्र गुरुभक्ती कशी असते, सुरुवात मात्र तशीच केली। ते वेळी संजय रायते म्हणे असंच म्हणाले, थांबा थांबा जरा मला आता हे सांगायचे, ते सांगू दे मला अडवू नका, असं नाही म्हणाले। सद्गुरु सांगतायत तर तशी सुरुवात केली आणि परत कृष्ण अर्जुन यांचं एकमेकांचं प्रेम, कृष्णाचं वर्णन असं सगळं केलं यथासाग। आणि मग इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनु इक्ष्वाकवे ब्रवीत। मग देव म्हणे अगा पंडुसुता, हाच योगू आम्ही विवस्वता कथिला परी ते वार्ता बहुता दिसांची। ही गीता आपण सांगत नाही आहोत, सध्या सख्य भक्तीच्या ओव्या आपल्याला पाहायच्यात। हरिओम कच विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यद्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा बृधस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति।